नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात सध्या शांततेत मतदान सुरू आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 43% मतदान झालं होतं। सर्वाधिक 46% वर्ध्यात तर सर्वात कमी 40% मतदानाची नोंद हिंगोलीत झाली। परभणीत 44%, अमरावतीत 43.76%, अकोला, वर्धा, नांदेड आणि यवतमाळ वाशिममध्ये 42% जास्त, बुलडाण्यात 41% जास्त मतदान झालं। या सर्व मतदारसंघात एकूण 204 उमेदवार रिंगणात आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली। या मतदारसंघात इच्छुकांना 3 मेपर्यंत अर्ज भरता येतील। यात राज्यातल्या 13 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 49 मतदारसंघांचा समावेश आहे। त्यात मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। ईशान्य मुंबईतले भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी आज अर्ज भरला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित, सुभाष रामू चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। नाशिक लोकसभा मतदारसंघातून बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरीजी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला। चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज होत आहे। यात नंदुरबारमधले काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी, त्यांचे वडील केसी पाडवी आणि आई हेमलता पाडवी यांच्या अर्जावर भाजपा उमेदवार हीना गावित यांनी आक्षेप घेतले। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावले। सर्व व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलमधल्या सर्व चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली। मतपत्रिकेद्वारे मतदान करणं, ईव्हीएम व्हीव्हीपॅटची संपूर्ण तपासणी आणि मतदारांना व्हीव्हीपॅट स्लिप देण्याबद्दलच्या याचिका फेटाळण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना सांगितलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 609 अंकांची घट झाली आणि तो 73,730 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह 22,419 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।